चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत अखिलेश यांच्या प्रश्नावर ऊस मंत्र्यांचे उत्तर। उत्तर प्रदेशात सामान्य जनता एकीकडे लॉकडाऊनची सामना करत रोजच्या गरजांना पूर्ण करण्याबरोबरच कोरोनापासून वाचवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत आहे, तर राजकीय दलांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून ऊस शेतकऱ्यांच्या समस्यांना समोर आणले आहे। त्यांनी आरोप केला आहे की शेतकऱ्यांना थकबाकी मिळालेली नाही आणि साखर कारखाने आता आठवड्याभरात ऊस तोड करण्यासाठी दबाव टाकत आहेत। अखिलेश यांच्या या ट्विटवर योगी सरकारमध्ये ऊस मंत्री सुरेश राणा यांनी ट्विट केले। ते म्हणाले, योगी सरकारने 38 महिन्यात ऊस शेतकऱ्यांची आतापर्यंत 98,382 करोड इतकी बाकी भागवलेली आहे। आधीच्या सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा हे अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला। अखिलेश यादव यांनी ट्विट केले की पश्चिमी उत्तर प्रदेशातून सातत्याने साखर कारखान्यांकडून ऊस शेतकऱ्यांची देणी देय असल्याच्या बातम्या येत आहेत। आता कारखाने शेतकऱ्यांवर एका आठवड्यात ऊस तोडणी करण्यासाठी दबाव टाकत आहेत, जे कोरोना संकट काळात शक्य नाही। उत्तर प्रदेशात सरकार आहे का? अखिलेश यांच्या ट्विटवर ऊस मंत्री सुरेश राणा यांनी उत्तर दिले की मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या आदेशावर 38 महिन्यात ऊस शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षांच्या देयासह आतापर्यंत 98,382 करोड रुपये भागवलेले आहेत। हे गेल्या सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा अधिक आहे। सध्याच्या हंगामाची आतापर्यंत 19,328 करोड इतके शेतकऱ्यांचे पैसे भागवलेले आहेत।